श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 18वा अध्याय आणि त्यावरील 59व्या श्लोकाचं निरूपण काल घेऊन झालं। परमात्म्याने सांगितलं की हे अर्जुना, जर तू अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असे म्हणशील तर तो तुझा निश्चय फालतूचा आहे, व्यर्थ आहे, वेस्ट आहे। कारण तुझा क्षात्र स्वभाव तुझ्याकडून युद्ध करवून घेईलच। कारण हा क्षात्र स्वभाव हा नैसर्गिक आहे। जीवा माझी निष्टंकू करीसी जो आत्यंतुकू, तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावची तुझा। तू कितीही जरी म्हटले की मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही, तरी पण हा तुझा क्षात्र स्वभाव, हा तुझा क्षत्रिय धर्म तुझ्याकडून हे युद्ध करवून घेईलच। म्हणून बरे हेच आहे की तू स्वतः उठ आणि युद्धाला सामोरे जा, तयार हो आणि शत्रूसोबत युद्ध कर। आज 60व्या श्लोकावरचं निरूपण आपण घेणार आहोत। सुरू करूयाचा भाग। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय। स्वभाव जेन कौन्तेय निबद्धा स्वेन कर्मणा, कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्। स्वभाव जेन कौन्तेय निबद्धा स्वेन कर्मणो। हे कौन्तेया, हे अर्जुना, स्वतःच्या स्वभावाविरुद्ध कर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस ते तू पूर्व संस्काराने परतंत्र आहेस म्हणून करशीलच। काय सिद्धांत प्रतिपादित करतात की या जन्मात आपण कितीही जर इच्छा केली, किती जर संकल्प केला की मी असे करणार नाही किंवा मी तसे करणार नाही, पण जर प्रारब्ध योगात, प्रारब्धात बांधलेल्या कर्मात जर ते लिहिलं असेल तर ती प्रकृती तुमच्याकडून ते करवून घेतच असते। कारण पूर्व संस्कारामुळे तुम्ही परतंत्र असता। स्वभाव जेन कौन्तेय निबद्धा स्वेन कर्मणा, आणि कर्तुं नेच्छसि यन्मोहात्, म्हणजे कितीही मोह केला, कितीही संकल्प केला, करिष्यस्य वशोऽपि तत्। हे तुमच्याकडून प्रकृती, तुम्ही त्या प्रारब्ध कर्मामुळे परतंत्र असल्यामुळे ती करवून घेणारच। पै पूर्वे वाहता पाणी पव्हीजे पश्चिमेचे वाहणी, तरी आग्रहो उरे ते आणी आपुलिया लेखा। कासाळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे यान करणे स्वभावासी। तैसा क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती धडिलासी प्रबुद्धा, आता नुठी म्हणसी हा धांदा परी उठवी जसी चीतू। शौर्य तेज दक्षता एवमादीक पंडुसुता, गुणदिधले जन्मता प्रकृती तुझ। तरी तयाचिया समवाया अनुरूप धनंजया, न करीता उगलिया न येल असो। पूर्व दिशेने पाणी जोराने वाहत आहे. एखादी नदी बहुतेक नद्या पूर्वेकडे वाहतात, बरं का? पश्चिमेकडून पूर्वेकडे बहुतेक नद्या वाहतात भारतात. फार कमी नद्या आहेत ज्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. तर पूर्वेकडील वाहणारी एखादी नदी जोराने वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहत जाईल तर त्याचा हट्टच तेवढा उरेल, बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणेल, नाही का? एखाद्याने नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत पोहण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? खूप ऊर्जा लागेल, खूप ताकद लागेल, तरी काही इंच काही फूट तो पोहू शकेल, त्यापेक्षा जास्त नाही. तो विरुद्ध दिशेने जास्त ढकलल्या जाईल, तो वाहत्या दिशेने जास्त ढकलल्या जाईल, विरुद्ध दिशेने त्याची वाटचाल होणार नाही. किंवा साळीचा दाणा मी साळीपणाने उगवणार नाही असे जर म्हणाला तर त्याचा तो स्वभाव बदलणे शक्य आहे का? काय म्हणतात? साळी म्हणजे धान. का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे? जर तांदुळाचा दाणा किंवा धानाचा एक दाणा, पॅडी, राईस याचा जर दाणा पेरला आणि त्या दाण्याने म्हटलं की नाही मला धान म्हणून उगवायचंच नाही, मला तर गहू म्हणून उगवायचं आहे, मला तर ज्वारी म्हणून उगवायचं आहे, मला तर मक्का म्हणून उगवायचं आहे, तर तसं शक्य आहे का? का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी. मग तुमचा स्वभावसिद्ध जो स्वभाव आहे, जो प्रकृतीसिद्ध स्वभाव आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही जाऊ शकाल का? अरे अर्जुना, तुझी प्रकृती तर क्षत्रियाची, आणि त्या क्षत्रिय प्रकृती आणि प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन तू दैवी गुण दाखवून आपल्या आप्तसंबंधांवरती दया करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तेही युद्धभूमीत ज्यावेळी त्यांनी शस्त्र उचललेले आहे तेव्हा, तर असं शक्य होईल का? त्याप्रमाणे हे बुद्धिमंत अर्जुना, क्षात्र संस्काराने सिद्ध झालेल्या प्रकृतीने तू उत्पन्न झाला आहे. आता मी युद्ध करण्यास उठत नाही असे तू म्हणत आहेस, परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून तू क्षात्र प्रकृतीचा असल्यामुळे तुझा क्षत्रिय स्वभाव तुला उठविलच, आणि त्या स्वभावामुळे तू उठवला जाशीलच. अर्जुना, शौर्य, तेज, दक्षता इत्यादी गुण तुला तुझ्या क्षात्र प्रकृतीने जन्मतः दिलेले आहेत, नाही का? हे क्षत्रियांचे गुण आहे. शौर्य, तेज, दक्षता एवमादिक पंडुसुता, गुण दिधले जन्मता प्रकृती तुझं. या प्रकृतीने तुला जन्मापासून हे गुण दिलेले आहेत. अशा घराण्यामध्ये तुझा जन्म झालेला आहे, एका क्षत्रिय कुळामध्ये तुझा जन्म झालेला आहे, आणि तुझा हा क्षात्र स्वभाव तुला जन्मतः दिलेला असल्यामुळे अर्जुना, त्या क्षात्र गुणाच्या समुदायानुरूप युद्ध न करताना तुला मुकाट्याने राहता यायचे नाही. जर तुझ्यावर कोणी शस्त्र उगारले तर तू काही तिथे हात जोडून बसणारा नाही आहे, म्हणून प्रकृती हे कर्म तुझ्या हातून करवून घेणार आहे. म्हणून यातिही गुणी बांधलासी तू कोदंड पाणी, त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राचिया. नाहे आपुले जन्म मूळ, न विचारितची केवळ, न झुंझे ऐसे अढळ, व्रत जरी घेसी तरी बांधोनी हात पाये, जो रथी घातला होये तो नचले तरी जाये दिगंता जेवी. तैसा तू आपुलिया कडुनी मी काहीच न करी म्हणनी, ठासी परी भरवसेनी तूची करीसी. उत्तरू वैराटींचा राजा पळता तू का निघालासी झुंझा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ। म्हणून हे अर्जुना, तू ज्या शौर्यादी क्षात्र गुणांनी बांधला गेला आहेस त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गाच्या ओघामध्ये तू खरोखर पडलेला आहेस, आणि तू क्षत्रियाच्या मार्गाला पडलेला आहे तर तुला त्याच मार्गाने चालणे आवश्यक आहे। अथवा आपल्या जन्माच्या मूळ ठिकाणाचा विचार न करता मी लढणार नाही असे केवळ अढळ व्रत जर तू घेशील तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून एखाद्याला रथात घातला आहे तो चालला नाही तरी रथाबरोबर दूर देशात जाणारच, नाही का? त्याचे पाय जरी बांधले आणि रथात जर बसवला तर तो तिथपर्यंत पोचणारच ना। तसे किंवा त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून राहशील, परंतु खात्रीने तूच युद्धाधिक सर्व करशील किंवा प्रकृती तुझ्याकडून हे युद्ध करवून घेईल। विराट देशाचा राजा तो उत्तर, तो युद्धाच्या वेळी पळत होता, नाही का? विराट देशाचा राजाचा मुलगा अर्जुन त्याचा सारथी म्हणून आला, बृहन्नला, अर्जुन म्हणजे बृहन्नला। अर्जुन त्यावेळी हिजड्याच्या वेशात होता आणि त्याला सारथी म्हणून आला होता, आणि बृहन्नला सारथी म्हणून आल्यानंतर ज्यावेळी त्या उत्तर नावाच्या राजकुमारांनी समोर सेना बघितली, कौरवांचं एवढं मोठं दल बघितलं, सैन्य दल बघितलं, तर तो पळत सुटला होता। तर त्या युद्धाच्या वेळी त्याला तो जबरदस्तीने त्या रथावर बसवलं आणि त्याला बसवून तू स्वतः युद्ध करू लागला, नंतर त्याला सारथी केला आणि स्वतः युद्धासाठी उभा राहिला। तो तुझा क्षात्र स्वभाव होता, नाहीतर त्यावेळी तुझा रोल तर हिजड्याचा होता, तू तर बृहन्नला होता, तू तर नर्तकीला नाच शिकवणारा होता, तरी सुद्धा तुझ्या आतमध्ये असलेला तो क्षात्र स्वभाव त्या क्षात्र स्वभावाने तुला गप्प बसू दिलं नाही आणि म्हणून त्या क्षात्र स्वभावाने मुळे तू लढायला आला। महावीर अकरा औक्षहिणी तुआ एके नागविले रणांगणी, तो स्वभावो को दंड पाणी झुंझवील तू ते, हा गा रोगू काई रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजे बळिया दृष्टे जेणे, ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे, तो ईश्वरुही असे हृदयी तुझा। तर असा तो उत्तर राजा पळत असताना, तो उत्तर नावाचा राजकुमार पळत असताना त्याला तू जबरदस्तीने रथाचा सारथी करून स्वतः शस्त्र धरून लढाईत तू उतरला आणि समोर कोण होतं? समोर कौरवांची अकरा औक्षहिणी सेना होती। अकरा औक्षहिणी मोठे बलाढ्य योद्धे तू एकट्याने रणांगणावर त्यांना जिंकलं नाही तर त्यांना नागवसुद्धा केलं, त्यांचे वस्त्रहरणसुद्धा केले, त्यांचे सगळे शस्त्र तर हिसकावून घेतले पण त्यांचे वस्त्रही तू हिसकावून घेतले। अर्जुना, तो तुझा क्षात्र स्वभाव होता आणि त्या क्षत्रिय स्वभावामुळेच तुझ्या DNA मध्ये असलेल्या पराक्रमामुळेच तू त्यांना पराभूत करू शकला। अर्जुना, कोणत्याही रोग्याला कधी रोग आवडतो का? हा गा रोगू काही रोगिया आवडे दरिद्र दरिद्र्या, किंवा एखादा दरिद्र पुरुष असतो त्याला दारिद्र्य आवडते का? परी भोग विजे बळिया अदृष्टे जेणे, अदृष्ट म्हणजे काय? प्रारब्ध। परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगविल्या जातात, ते प्रारब्ध दिसत नाही, ते अदृश्य असतं, म्हणून त्याला अदृष्टा म्हणतात. त्या अदृष्ट प्रारब्धानेच हे सगळं करून घेतलेलं असते. काय म्हणतात, कोणत्या रोग्याला रोग आवडतो? एखाद्या दारिद्र्याला दारिद्र आवडते, गरीबी कोणा आवडते? ते अदृष्ट म्हणजे ते प्रारब्ध ईश्वराच्या अधीन असल्यामुळे याहून वेगळे काही करणार नाही. आणि तो ईश्वरही तुझ्या हृदयाच्या आतमध्येच आहे. तो ईश्वर प्रकृतीच्या माध्यमातून, त्या अदृष्टाच्या माध्यमातून तुझ्याकडून हे सगळं करवून घेणार आहे. म्हणून तुझा जो क्षात्र स्वभाव आहे, तो क्षात्र स्वभाव तुला गप्प बसू द्यायचा नाही. शौर्य तेज दक्षता एव मादिक पंडुसुता, गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ. प्रकृतीने हे शौर्य तेज पराक्रम प्रिसिजन दक्षता हे सगळे गुण तुला दिलेले आहेत. आणि तेच गुण तुझ्याकडून तुझ्या त्या प्रारब्धामध्ये हे सगळं लिहिलं असल्यामुळे हे सगळं तुझ्या हातून करवून घेणार आहे. आणि जो ईश्वर करवून घेतो तो ईश्वर सुद्धा तूच आहे, तुझ्या हृदयात तो बसलेला आहे. म्हणून या भेकाळ्यासारख्या गोष्टी करू नकोस आणि गप्प युद्धाला तयार हो. इथे हा 60वा श्लोक संपतो आणि 60व्या श्लोकावरील निरूपण आज आपण इथे थांबवूया. उद्या 61वा श्लोक आपण घेऊ. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.